नमस्कार, मी जयश्री अंबासकर। माझं आणि माझ्या मायबोलीचं हितगुज आपल्या समोर मांडते। कुठे बरं भेटलीस तू मला? आठवलं? अगं, माझ्या पतिराजांनीच तर घडवली आपली भेट। जेव्हा तुझी माझी पहिली भेट झाली ना, अगदी तेव्हाच तू खूप खूप आपलीशी वाटलीस। पहिल्या नजरेतलं प्रेम म्हणतात ना, तसंच काहीस। त्या पहिल्या भेटीनंतर मात्र मी अगदी तुझीच होऊन बसले। का ग इतकं गुंतवून ठेवतेस मला? रोज एकदा तरी तुझ्या कुशीत शिरून मनातलं सगळं तुझ्याकडे बोलून टाकल्याशिवाय चैनच पडत नाही। कधी खूप खूप बोलायचं असतं, तर कधी नुसतंच तुझं बोलणं ऐकायचं असतं। जेव्हा मी मूक होते ना, नेमकी तेव्हा तू बोलकी होतेस। मला खुलवायचा प्रयत्न करतेस, कधी कवितेच्या दुनियेत तर कधी कथांच्या सागरात, कधी कुणाच्या घरात तर कधी चक्क स्वयंपाकघरात। इतकं पण लागवी असू नये हा कोणी? इतका जीव लावायचा कशाला कि मग जगणंही कठीण होऊन बसावं? आता परगावी जाताना सुद्धा अगदी चुटपुट लागून राहते मनाला, तुझी भेट होईल की नाही, होईल की नाही। इतकं झोकून द्यावं का ग दुसऱ्यांसाठी स्वतःला, कि स्वतःचं अस्तित्व विसरून जाऊन दुसऱ्यांची नवी अस्तित्व घडवावी, त्यांना नवी ओळख द्यावी, दुसऱ्यांना इतकं मोठं करून स्वतः मात्र अगदी तशीच नामानिराळी राहतेस। एक कसं जमत ग हे तुला?
शिखराचे सोपान ही तू, दिशा तू, चन मार्ग ही तू,
कधी आभार मानायचे नसतात असं म्हणतात. तिच्याकडून अगदी हक्कानं सगळे लाड करून घ्यायचे असतात. अगदी तसेच लाड पुरवतेस ग तू सगळ्यांचे. प्रत्येकाला वाटत कि मीच तुझी लाडकी. इतकं प्रेम देतेस तू, अगदी निस्वार्थी, निरपेक्ष, सात्विक. माझी माय अशीच राहीन ना ग मी तुझी लाडकी.